93.5 Red FM pe.
Ala re ala sangram ala.
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर नमस्कार, मी आहे संग्राम आणि माझ्याबरोबर आहे ऍक्टर अतुल कुलकर्णी.
रेड एफएम वर आज बचाएगा तो कल नहाएगा.
अतुल गुड मॉर्निंग.
व्हेरी गुड मॉर्निंग संग्राम.
आज बचाएगा तो कल नहाएगा नावाचं कॅम्पेन हा आठवडाभर आपण करतोय. कॉन्सेप्ट खूप सोपा आहे की रेन वॉटर हार्वेस्टिंग खूप महत्वाचं आहे. आणि ते काय होतं की सोसायटीमध्ये ट्रेजररचं जॉईंट सेक्रेटरी बरोबर पटत नसतं किंवा खूप परम्युटेशन कॉम्बिनेशन डायनॅमिक्स असतात, त्यामुळे हा मोठा निर्णय घेता येत नाही त्यांना की हे आपल्याला सोसायटीत बसवायचं आहे. त्यांना थोडं पुश करण्यासाठी मी ऊर्ध्वम एन्व्हायरमेंटल सोल्युशन्स तर्फे एक फुकटच सिस्टम देतो एका लकी सोसायटीला. म्हटलं एकाचं बघून मग दुसरं कॉपी करतील सगळे वगैरे. पर्यावरणाविषयी तुझं कामही आहे आणि तू जेव्हा त्याच्याबद्दल बोलतोस तेव्हा खूप पॅशनेटली बोलतोस, म्हणून म्हटलं तुला आधी फोन करून सांगावं की असं असं करतोय.
अवेअरनेस या दृष्टीने हे खूपच छान आहे असं मला वाटतं. मला थोडस पुढे जाऊन असं म्हणावंसारखं वाटतं की आज बचाएगा तो कल नहाएगा, नहाणं आंघोळ करणं ही सुद्धा लक्झरी होईल काय. आज बचाएगा तो कल जिएगा ही गंभीर अवस्था आहे आणि त्याची कुठल्याही समस्येची जाणीव करून घेणं हे फार मोठी गोष्ट असते आणि ती जाणीव या तुमच्या कॅम्पेनच्या निमित्तानं होईल असं मला वाटतं. फक्त एका सोसायटीला जरी ते मिळत असलं तरी उरलेल्या सगळ्या सोसायटी त्याचं एक अवेअरनेस निर्माण होणं हे मला फार महत्वाचं आणि अत्यंत गरजेचं वाटतंय.
मोर विथ ऍक्टर अतुल कुलकर्णी इन जस्ट बिट. पण त्याच्या आधी सुपर हिट गाणं.
तेरे लिए दुनिया छोड़ दी है, तुझ पे ही सांस आके रुके, मैं तुझको कितना चाहता हूँ जो तू कभी सोच ना सके.
मी आहे संग्राम 93.5 रेड एफएम. बजाते रहो.